आकाशवाणी मुंबई, नेहा कुलकर्णी प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. राज्यात मोसमी पावसानं पदार्पणातच मोडला 107 वर्षांचा विक्रम. मुंबईसह कोकणात सर्वत्र मुसळधार पाऊस. प्रशासनाला सज्ज राहण्याच्या मुख्यमंत्र्यांच्या सूचना. देशाच्या विकासासाठी आवश्यक प्रत्येक गोष्ट देशातच तयार व्हावी ही काळाची गरज असल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन. मराठवाडा वॉटर ग्रीड प्रकल्पाच्या माध्यमातून विभागातल्या प्रत्येक गावात येत्या 5 वर्षात पाणी पोहोचेल अशी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची ग्वाही. आणि भाजपाचे माजी आमदार आरटी देशमुख यांचं अपघाती निधन. राज्यात सर्वत्र जोरदार पाऊस होत असून नैऋत्य मोसमी पावसानं 107 वर्षांचा विक्रम मोडत राज्यात वेळेआधीच प्रवेश केला आहे. पुणे, सातारा, सोलापूर, रायगड, मुंबई आणि उपनगर भागात अतिवृष्टी झाली आहे. राज्यात येत्या 2 दिवसात कोकणात बहुतांश ठिकाणी, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात बऱ्याच ठिकाणी तर विदर्भात काही ठिकाणी पाऊस पडण्याचा हवामान विभागाचा अंदाज आहे. मुंबईत 24 तासात सुमारे 135 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. मुसळधार पावसानं शहरातलं जनजीवन विस्कळीत झालं आहे. सखल भागात तसंच रेल्वे रुळांवर पाणी भरलं आहे. विमानांची उड्डाणंही उशिरानं सुरू आहेत. शहरातल्या 96 धोकादायक इमारतींमधल्या 3000 जास्त लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलं आहे. याबाबत अधिक माहिती ऐकूया आमचे प्रतिनिधी विष्णू सोनवणे यांच्याकडून.
मुंबईत रविवारच्या मध्यरात्रीपासून कोसळत असलेल्या जोरदार पावसाने शहर आणि उपनगरात सखल भाग जलमय झाले. रस्ते वाहतुकीचा बोजवारा उडाला. हार्बर रेल्वे तासभर ठप्प होती. मध्य आणि पश्चिम रेल्वेलाही पावसाचा फटका बसला. मुंबईतील 65% नालेसफाईचा दावा आता फोल ठरला आहे. नालेसफाईच्या कामादरम्यान काढून ठेवलेला गाळ पुन्हा नाल्यात गेल्यामुळे त्याचाही परिणाम ठिकठिकाणी पाणी भरण्यात झाला. मुंबई महापालिकेने पाण्याचा निचरा करण्यासाठी यंत्रणा सज्ज ठेवली आहे. अतिवृष्टी झाल्यास पालिका त्या परिस्थितीला सामना करण्यासाठी सज्ज आहे.
हवामान विभागानं आज मुंबईसाठी येलो अलर्ट जारी केला आहे. पुढच्या 24 तासात जोरदार पावसाची शक्यता असून नागरिकांना सतर्क राहण्याची सूचना देण्यात आली आहे. रायगडमध्ये वीज पडून एकाचा मृत्यू झाला आहे. अतिवृष्टीमुळे महाड ते रायगड किल्ला रस्ता बंद करण्यात आलाय. रत्नागिरीच्या खेड तालुक्यात जगबुडी नदीची पाणी पातळी वाढली असून खेड ते दापोली रस्ता फुरुस जवळ बंद असून वाहतूक पालगड मार्गे वळवण्यात आली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात 59 गावांना अतिवृष्टीचा फटका बसला असून अतिवृष्टीमुळे जिल्ह्यात अंदाजे 21 लाख रुपयांचं नुकसान झालं आहे. पुणे जिल्ह्यात दौंडमध्ये 117 मिलीमीटर, बारामतीत 105 मिलीमीटर, इंदापुरात 63 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. बारामतीत पुरात अडकलेल्या 7 जणांना वाचवण्यात यश आलं असून 70 ते 80 कुटुंबांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं आहे. इंदापूरमध्येही पुरात अडकलेल्या 2 जणांना वाचवण्यात आलं आहे. सातारा जिल्ह्यात फलटणमध्ये 163 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. दुधेबावी गावाजवळ अडकलेल्या 30 नागरिकांना एनडीआरएफच्या पथकानं वाचवलंय. सोलापूर जिल्ह्यात 68 मिलीमीटर पाऊस झाला. माळशिरस तालुक्यात पुरात अडकलेल्या 6 जणांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं आहे. पंढरपूर इथं भीमा नदीपात्रात अडकलेल्या 3 जणांचं बचाव कार्य सुरू आहे. पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूरच्या घाट परिसरात पावसाचा जोर आणखी काही दिवस कायम राहणार आहे. या पार्श्वभूमीवर संबंधित जिल्हा यंत्रणांनी सतर्क राहून उपाययोजना करण्याच्या सूचना प्रशासनानं केल्या आहेत. सांगली जिल्ह्यात पावसामुळे कृष्णा नदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाली असून बहे, डिग्रज, सांगली आणि म्हैसाळ बंधारे पाण्याखाली गेले आहेत. राज्यातल्या पावसाच्या स्थितीचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज आढावा घेतला. त्यांनी संपूर्ण प्रशासनाला अलर्ट राहण्याच्या सूचना केल्या आहेत. नुकसानग्रस्त भागात तात्काळ पंचनामे करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. बारामतीमध्ये गेल्या 2 दिवसात झालेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज निंबोडी, शेटफळगडे, मदनवाडी आणि भिगवण इथल्या नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली. मुंबई आणि परिसरात पावसामुळे बाधित झालेल्यांच्या मदतीसाठी सर्व यंत्रणा सुसज्ज असल्याची माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातल्या पाऊस बाधित क्षेत्राची पाहणी केल्यानंतर ते वार्ताहरांशी बोलत होते. मुंबईत सध्या नालेसफाई सुरू असून ती लवकरच पूर्ण होईल. यापूर्वी मान्सूनपूर्व तयारीसाठी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली पालिका प्रशासन आपत्ती व्यवस्थापनाची बैठक घेण्यात आली होती. त्यांचे सर्व विभागांशी समन्वय साधला जात असल्याचं ते यावेळी म्हणाले. मुंबईत काही ठिकाणी दरड कोसळण्यासंदर्भातही आपण सेफ्टी नेट बांधण्याचे आदेश आयुक्तांना दिल्याचं शिंदे म्हणाले. मुंबईत सुरू असलेल्या पावसामुळे नागरिकांनी गरज असेल तरच घराबाहेर पडावं, तसंच समुद्रकिनारी आणि सखल भागात जाणं टाळावं असं आवाहन प्रशासनानं केलं आहे. मंत्रालयाच्या इमारतीपर्यंत पाणी पोहोचणं हे सरकारच्या उदासीनतेचं लक्षण असल्याची टीका काँग्रेस नेते नाना पटोले यांनी केली आहे. कोट्यवधी रुपये खर्च करूनही सरकार मुंबईतली ड्रेनेज सिस्टीम नीट करू शकत नाही. केवळ एका पावसात मुंबईत पाणी साचतं हा सरकारचा बेशिस्त कारभार आहे, असं पटोले म्हणाले. पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचं नुकसान झालं आहे, मात्र नुकसान भरपाई दिली गेली नाही. सरकार शेतकऱ्यांकडे पाठ फिरवत आहे, असं नाना पटोले म्हणाले. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या ऑल इंडिया रेडिओ न्यूज मुंबईच्या फेसबुक पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. देशाच्या विकासासाठी आवश्यक सर्व गोष्टी देशातच तयार व्हाव्यात ही काळाची गरज असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. मोदी यांनी 2014 भारताचे प्रधानमंत्री म्हणून शपथ घेतलेला आज 11 वर्ष पूर्ण झाली. त्यानिमित्त गुजरातमध्ये दाहोद इथं झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी रेल्वे इंजिन प्रकल्पासह सुमारे 24,000 कोटी रुपयांच्या विविध विकासकामांचं उद्घाटन, पायाभरणी आणि लोकार्पण मोदी यांच्या हस्ते झालं. यावेळी प्रधानमंत्र्यांनी या प्रकल्पातच तयार झालेल्या पहिल्या इलेक्ट्रिक रेल्वे इंजिनाला तसंच वलसाड दाहोद एक्सप्रेस रेल्वेगाडीलाही हिरवा झेंडा दाखवला. यानंतर आज संध्याकाळी भूज इथं त्यांनी 50,000 कोटींपेक्षा जास्त रकमेच्या विकास प्रकल्पांचं उद्घाटन, भूमिपूजन आणि लोकार्पण केलं. या प्रकल्पांमुळे भारताला नील अर्थव्यवस्था आणि हरित ऊर्जेचं जागतिक केंद्र होण्यास मदत होईल, असं त्यांनी सांगितलं. येत्या काळात हरित ऊर्जा महत्वाची ठरणार आहे. त्या अनुषंगानंच आज पायाभरणी केलेल्या हरित हायड्रोजन कारखान्यामुळे कच्छ हे हरित ऊर्जेतलं जगातलं सर्वात मोठं केंद्र म्हणून उदयाला येईल, असं ते म्हणाले. जगातल्या सर्वात मोठ्या सौर ऊर्जा केंद्रांपैकी एक केंद्र कच्छमध्ये उभारलं जात असल्याची माहिती त्यांनी दिली. दहशतवादाविरुद्ध सरकारचं धोरण शून्य सहिष्णुतेचं असून ऑपरेशन सिंदूरनं सरकारचं धोरण स्पष्ट केलं आहे, असं ते म्हणाले. ऑपरेशन सिंदूर ही मानवतेला वाचवण्याची आणि दहशतवाद संपवण्याची मोहीम असल्याचं त्यांनी सांगितलं. मराठवाडा वॉटर ग्रीड प्रकल्पाच्या माध्यमातून विभागातल्या प्रत्येक गावात येत्या 5 वर्षात पाणी पोहोचेल, असं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी म्हटलंय. नांदेड इथं आज हरित क्रांतीचे जनक तथा महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांचा पूर्णाकृती पुतळा आणि परिसर सुशोभीकरण कामाचं लोकार्पण शहा यांच्या हस्ते झालं. त्यानंतर झालेल्या जाहीर सभेत ते बोलत होते. कोकण आणि कृष्णा खोऱ्यातलं वाहून जाणारं पाणी मराठवाड्यासाठी वळवण्याचं नियोजन करण्यात आल्याचंही त्यांनी सांगितलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, खासदार अशोक चव्हाण, खासदार अजित गोपछडे आणि मंत्री पंकजा मुंडे, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. त्याआधी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते नागपूरजवळ जामठा इथल्या राष्ट्रीय कर्करोग संस्थेत स्वस्ती निवासाचं भूमिपूजन तसंच कामठी इथं राष्ट्रीय न्यायवैद्यक विद्यापीठाची पायाभरणी झाली. राष्ट्रीय कर्करोग संस्था ही आगामी काळात देशातल्या प्रमुख कॅन्सर इन्स्टिट्यूटपैकी एक असेल असा विश्वास शहा यांनी व्यक्त केला. राष्ट्रीय न्यायवैद्यक शास्त्र विद्यापीठाच्या नागपूर परिसराची पायाभरणीही शहा यांनी केली. बीड जिल्ह्यातल्या माजलगाव मतदारसंघाचे भाजपाचे माजी आमदार आर टी देशमुख यांचं अंबाजोगाई लातूर महामार्गावर झालेल्या अपघातात निधन झालं. औसा इथून माजलगावला परत येत असताना त्यांच्या कारला भीषण अपघात झाला. गंभीर जखमी अवस्थेत त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं, मात्र उपचारांपूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे जून जुलै 2025 घेतल्या जाणाऱ्या इयत्ता 10वी आणि 12वीच्या पुरवणी परीक्षेचं वेळापत्रक जाहीर झालं आहे. इयत्ता 12वीची लेखी परीक्षा 24 जून ते 16 जुलै तर 10वीची परीक्षा 24 जून ते 8 जुलै या कालावधीत होणार आहे. जवाहरलाल नेहरू बंदर प्राधिकरणाच्या 36व्या वर्धापन दिनानिमित्त मुंबईत आज प्राधिकरणावरच्या एका कॉफी टेबल बुकचं अनावरण केंद्रीय बंदरे जहाज आणि जलमार्ग मंत्री सर्बानंद सोनोवाल यांच्या हस्ते झालं. भारत हा जगातील 5 महत्वाच्या सागरी देशांपैकी एक आहे, असं सांगत वाढवण बंदर हे त्यादृष्टीने महत्वाचं असल्याचं सोनोवाल म्हणाले. ठळक बातम्या पुन्हा एकदा. राज्यात मोसमी पावसानं पदार्पणातच मोडला 107 वर्षांचा विक्रम. मुंबईसह कोकणात सर्वत्र मुसळधार पाऊस. प्रशासनाला सज्ज राहण्याच्या मुख्यमंत्र्यांच्या सूचना. देशाच्या विकासासाठी आवश्यक प्रत्येक गोष्ट देशातच तयार व्हावी ही काळाची गरज असल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन. मराठवाडा वॉटर ग्रीड प्रकल्पाच्या माध्यमातून विभागातल्या प्रत्येक गावात येत्या 5 वर्षात पाणी पोहोचेल अशी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची ग्वाही. आणि भाजपाचे माजी आमदार आर टी देशमुख यांचं अपघाती निधन. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.